आंख नहीं मार रहे हैं, शादी को देखकर आंख बंद कर दे रहे हैं बहुत सारे एलिजिबल बैचलर्स।
Red FM, MH935,
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर महक आपके साथ है। देखा जाए तो मैं भी सलमान खान की बहुत बड़ी फैन हूँ, पर सबको सलमान खान क्यों बनना है ये मुझे फिलहाल डाउट है। म्हणजे सलमान खान बनायचे म्हणजे अगदी बॉडी शॉडी बनवण्यामध्ये नाही बरं का, तर लग्न न करण्याच्या बाबतीमध्ये सलमान खान बनायचे असं मला वाटतंय। कारण की एका सर्वेमध्ये असं कळालंय की 53% पुरुष आणि 42% महिला ज्या आहेत ना त्या अनमॅरिड आहेत आपल्या भारतामध्ये। रादर महाराष्ट्रामध्ये त्याचं प्रमाण थोडं कमी आहे, पण भारतात जरा जास्तच आहे। त्यामागचं कारण काय असू शकतं की लोक हे सगळे इलिजिबल बॅचलर्स आहेत ना हे लग्न का करत नाहीयेत, काय वाटतं बरं तुम्हाला?
मला असं वाटतंय की आता सगळेजण लग्नापेक्षा जास्त स्वतःच्या करिअरला जास्त प्राधान्य देत आहेत। त्यांची फर्स्ट प्रायोरिटी अशा लग्नापेक्षा जास्त तर स्वतःचं करिअरच आहे। आणि माझ्या मते देखील सुद्धा माझ्यासाठी लग्न वगैरे काही एवढं इम्पॉर्टंट नाहीये, माझं करिअर पहिले जास्त इम्पॉर्टंट आहे।
एकदा सेटल झालं की मग लग्न करणार?
हा, सेटल झाल्यानंतर अजून आपली जी सिंगल लाईफ आहे ती एन्जॉय केल्यानंतर मला असं वाटतं की लग्नाचा विषय वगैरे घेतला पाहिजे।
अच्छा, त्यामुळे
आताची जनरेशनच्या विचारानुसार तरी मला असंच वाटतं हे कारण असावं।
करियर सेट करना तो बस एक बहाना है, सिंगल लाइफ एन्जॉय करना, उसको एक्सटेंड करना, ये सबसे बड़ा इम्पॉर्टंट रीजन है असं मला तरी वाटतं आहे। म्हणजे करियर तर आहेच हो, पण असं सुद्धा असू शकतं ना की कॉलेजमध्ये आपल्याला ती जी आवडलेली आहे तिच्यासाठी घरचे नाही म्हणत आहेत म्हणून सुद्धा लग्न पुढे ढकलण्यात येत आहेत। काय वाटतं बरं तुम्हाला की इतके सगळे लोक जे इलिजिबल बॅचलर्स आहेत ना ते सिंगल आहेत आपल्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये, तर त्याचं रिझन काय असेल? इतके सगळे लोक अनमॅरिड राहण्याचं रिझन काय असेल? 9607007935 डायल करून सांगा। फिलहाल हमारे साथ कोई एक और जुड़ने वाला है इंसान, उससे बात करेंगे कुछ ही देर में। स्टे ट्यून्ड टू सुपर हिट्स 93.5 रेड एफएम, बजाते रहो।